आपण आज नामस्मरणाची साधना करणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम हे नाम घेणार आहोत. आपल्याकडे चौ देहाची जी कल्पना आहे, स्थूळ देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण सत्ता, महाकारण देह, परब्रह्म सत्ता, आपल्याला जो स्थूळ देह दिसतो तेवढंच देहाचं स्वरूप नाही. आपल्याला रंगरूप दिसतं, इंद्रिय दिसतात, एवढंच स्थूळ देहाचं स्वरूप नाही आणि एकूण देहाचंही स्वरूप नाही. आपण आपला देह म्हणजे स्थूळ देह रामरूप आहे म्हणजे परमात्म स्वरूप आहे असा बोध ठेवून नाम घेणार आहोत. त्याच्यामध्ये इंद्रिय तर आलीच, पण अस्थि, मज्जा, मांस, पेशी, वीर्य हे देखील आलं. तसंच हृदय, मेंदू, ज्या ठिकाणी आपल्याला ज्ञान होतं ते अवयव देखील आले. त्यानंतर सूक्ष्म देहामध्ये देखील नाम चाललेलं आहे असं आपण भाव ठेवणार आहोत आणि नाम घेणार आहोत. त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण आणि देह, अहंता या गोष्टी येतात. स्थूळ देह आणि सूक्ष्म देह याच्या बुडाशी शुद्ध जाणीव स्वरूप जीवात्मा असतो. त्यामुळे आपण जीवभावानी मी आहे हा जो जीवभाव आहे त्या जीवभावातून देखील नाम घेणार आहोत. त्या जीवाला जेव्हा मी परमात्मा असा बोध होतो तेव्हा त्याची देह अहंता, सूक्ष्म अहम हा परब्रह्मसत्तेमध्ये विलीन होतो. आणि मग स्थूळ देह, सूक्ष्म देह, कारण देह म्हणजे जीव देह याचा विसर पडून एक परमात्माच शिल्लक राहतो. आपण खूप रमून जाऊन, मन लावून ही साधना करायची आहे. मनाला नाम घेत असताना इकडे तिकडे फिरायला थोडाही अवसर द्यायचा नाही. मी नाम सांगेन, माझ्या पाठोपाठ तुम्ही नाम घ्याल आणि मग थोडं अंतर असेल त्याच्यामध्ये आपण रामरूप आहोत, परमात्म स्वरूप आहोत असा भाव ठेवायचा आहे, परत मी नाम सांगेन अशा प्रकारे हे नामस्मरण चालेल. ही प्री रेकॉर्डेड साधना आहे, म्हणजे आत्ता मी समक्ष तुमच्याकडून ती घेणार नाही, तर ती आधीच रेकॉर्ड केलेली आहे आणि तुमच्याबरोबर करणाऱ्यांमध्ये मीही एक आहेच. आपण आता साधनेला सुरुवात करूया. आज आपण नाम साधना करणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम हे नाम आपण डोळे मिटून वैखरीनी घेणार आहोत. स्वामी स्वरूपानंदांचा एक अभंग आहे, राम रंगी रंगे मन, कैची भूक कैची तहान, कैचा राहे देह भाव, नुरे दिक्का लासी ठाव, कैची आधी कैची व्याधी, अवघी संपली उपाधी, नित्य निवांत निर्भय स्वामी झाला राममय। नाम घेत असताना नाम नामी आणि नामधारक यांची ऐक्यता अनुभवत आपण नाम घेणार आहोत। नाम श्रीराम जय राम जय जय राम। नामी म्हणजे हे नाम ज्याचा आहे तो प्रभू रामचंद्र परमात्मा, आणि नामधारक म्हणजे आपण देह मन बुद्धी आणि देह मन बुद्धीच्या पलीकडे असणारी जीवशक्ती आणि जीवशक्तीच्या पलीकडे असणारा परमात्मा। स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह म्हणजे जीव देह आणि महाकारण देह म्हणजे त्या जीवाला परमात्मबोध झाल्यानंतर उरणारी बोधाची अवस्था, या सगळ्या अवस्थेमध्ये आपण श्रीराम जय राम जय जय राम हे नाम घेणार आहोत। डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आपण अशी भावना करू की राम परमात्मा नाम परब्रह्म वेदार्थे, त्यामुळे रामाचं नाम देखील परमात्म स्वरूप आणि नाम घेणारा मी देह स्थूल देह सूक्ष्म देह जीवपणा हे सगळे रामरूप। आपण नामस्मरणाला सुरुवात करत असताना आपण अशी भावना करू की आपल्या ठिकाणी असणारी अस्थि मज्जा मांस पेशी वीर्य या सर्व ठिकाणी एक नामच चाललेला आहे। आपला देह रामरूप झालेला आहे। आपण परमात्म्याशी तदाकार होऊन गेलेले आहोत अशी भावना आपण नाम घेत असताना करणार आहोत। आपला देह रामरूप आहे। डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सर्व देह हा परमात्म भावानी प्रेरित झालेला आहे। परमात्म्याशी एकरूपता साधण्याची उत्सुकता जिज्ञासा स्थूल देहामध्ये देखील आहे अशी भावना करू। मी सांगतो माझ्या पाठोपाठ तुम्ही नाम घ्या। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। तुमचं नाम घेऊन झाल्यानंतर मी जेव्हा थांबलेला असतो पुढचं नाम सांगेपर्यंत तेव्हा आपण रामरूप आहोत, परमात्म्याशी तदाकार आहोत अशी भावना करून थांबायचं आहे. आपल्या अस्थींच्या ठिकाणी नाम चाललेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. 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 अस्थींप्रमाणे आपल्या मज्जा देखील नामस्मरणामध्ये गुंतलेल्या आहेत. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. अत्यंत प्रेमानी कळवळून हाक मारायची आहे आणि एकरूपता देखील साधायची आहे. श्री राम जय राम जय जय राम. अस्थी मज्जांप्रमाणे मांसल भाग देखील नामस्मरणामध्ये गुंतून गेलेला आहे, गुंग झालेला आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। आपल्या शरीरातली पेशीन पेशी राम नामाशी आणि परमात्म भावाशी एकरूप आहे। श्री राम जय राम जय जय राम। 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 अस्थि मज्जा मांस पेशी आणि वीर्य श्री राम जय राम जय जय राम। 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 अस्थि मज्जा मांस पेशी वीर्य शरीरातल्या रोमरोमामध्ये नामस्मरण चाललेलं आहे आणि रामाशी परमात्म्याशी एकरूपतेचा भाव आहे। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। आपल्या हृदयस्थानी देखील नामस्मरण चाललेलं आहे। हृदय नामाशी तदाकार झालेला आहे। जो नामी आहे परमात्मा त्याच्याशी तदाकारता नाम घेताना हृदयामध्ये जाणवते आहे। श्री राम जय राम जय जय राम। हृदय पूर्वक प्रेम पूर्वक नाम घेतो आहोत। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। हृदयानंतर आपल्या चिदाकाशामध्ये म्हणजे जिथं मानवी मेंदू आहे, शुद्ध जाणीव आहे, जे ज्ञानाचं स्थान आहे, त्या जाणीवेमध्ये मेंदूमध्ये रामनामाशी एकरूपता, रामभावाशी एकरूपता, श्री राम जय राम जय जय राम। श्री श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। अशा प्रकारे अस्थि मज्जा मांस पेशी वीर्य हृदय मेंदू चिदाकाश राम भावानी तृप्त झालेला आहे। श्री राम जय राम जय जय राम। आता सूक्ष्म देहानी म्हणजे मन बुद्धी चित्त अंतःकरण सूक्ष्म अहंता या ठिकाणी देखील नामस्मरणाने तल्लीनता आलेली आहे, रामभावानी परिपूर्णता आलेली आहे, बोध निर्माण झालेला आहे अशी भावना धरून आपण नाम घ्यायचं आहे। आपलं मन नामस्मरणामध्ये पूर्णपणाने रंगून गेलेलं आहे आणि आपण नाम घेतो आहोत। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। आपली बुद्धी तर्क परमात्म्याशी एकरूपता अनुभवत आहे। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। आपल्या चित्तातला विकार नाहीसा होऊन चित्त चैतन्य स्वरूप होऊन गेलेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या अंतकरणातून शुद्ध अंतकरणातून नाम चाललेलं आहे अशी भावना करून आपण नाम घ्यायचं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय राम. अत्यंत निर्मळ मनानी तसंच बुद्धी पुरस्सर शुद्ध सूक्ष्म अग्रबुद्धीनी शुद्ध चैतन्याशी समरस झालेल्या चित्तानी आणि अत्यंत निर्मळ पवित्र अशा अंतकरणातून आपण नाम घेतो आहोत. त्यामुळे आपली अहंता देखील शुद्ध स्वरूपामध्ये परमात्म्याशी एकरूपच झालेली आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम. जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। आपल्या स्थूळ देहातून तसंच आपल्या सूक्ष्म देहातून रामाशी एकरूपता साधूनच, परमात्म्याशी एकरूपता साधूनच आपण नाम घेतो आहोत। स्वरूपानंद म्हणतात, राम रंगी रंगे मन, कैची भूक कैची तहान, कैचा राहे देह भाव, नुरे दिक्का लासी ठाव। दिक म्हणजे दिशा आणि काळ म्हणजे स्थळावर अवलंबून असणारा काळ, म्हणून दिशा काळ आणि स्थळ यांचं भानच नाहीस झालं। कैची आधी कैची व्याधी, अवघी संपली उपाधी, स्थूल देहाची तसं सूक्ष्म देहाची उपाधीच नाहीशी झाली। परमात्म्याशी तदाकारता झाली। परमात्म्याशी तदाकार अनुभवणारा आपला जीवभाव आता रामरूप होऊन गेला, ज्याला कारण देह असं म्हणतात। जीवभावानी म्हणजे मी आहे या भावानी जो नेहमी उपस्थित असतो, ज्याचा कधीही नाश नाही, त्या जीवभावाला आता बोध झाला। परमात्मा भावानी जीवभाव व्यापून टाकला। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मूळ अहंते वेठलो, सैंघ आम्हीच दाटलो, लपलो ना प्रगटलो कवणे ठाई। आपली बाह्य अहंता मूळ अहंतेमध्ये समरस झाली आणि या मूळ अहंतेला आपण परमात्मा असा बोध प्राप्त झाला। शुद्ध स्वरूप परमात्म्याशी एकरूप झालेल्या अशा अस्तित्व मात्र जीवभावाकडून आता एकरूपतेने नाम होत आहे। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। नाम ऐकत असताना आणि नाम घेत असताना जीव परमात्मा भावातच आहे। नाम घेऊन झाल्यानंतर जे मध्ये अंतर मिळतं आहे त्या अंतरामध्ये परमात्मा भावाची साक्षात प्रचिती घेतो आहे। श्री राम जय राम जय जय राम। 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 आपला देह रामभावानी तृप्त झाला तसं सूक्ष्म देह देखील रामभावानी परिपूर्णतेच्या बोधामध्ये प्राप्त झाला। आपला जीवभाव देखील कारण देह देखील बोधाला प्राप्त झाला। आता एका रामाशिवाय बाकी काही नाहीच आहे। दिक काल आणि स्थळ याचं बंधनच सुटलं। आता अशा तृप्त स्थितीमध्ये मी नाम सांगेन। आपण नाम केवळ ऐकायचं आहे आणि आपल्या चिदाकाशामध्ये ध्यान सदृश परमात्मस्थिती अनुभवत थांबायचं आहे। आपण आता वैखरीनी नाम घेण्याची गरज नाही। मी नाम घेईन त्यावेळेला आपण चिदाकाशामध्ये परमात्मा भावाशी समरस असाल। माझं नाम घेऊन झाल्यानंतर पुढचं नाम घेईपर्यंत मी तुम्ही परमात्मा स्थितीमध्ये रममाण होऊन राहिलेले असाल. श्री राम जय राम जय जय राम. 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 परेच्याही पलीकडे परात पर अशा तत्व स्वरूप प्रांगणामध्ये रामबोधाचा सुकाळ जणू झालेला आहे. जीवभाव किंचित देखील उरलेला नाही. निर्विकल्प केवल ब्रह्मानंद श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम, जय राम, जय जय राम। श्री राम, जय राम, जय जय राम। जीवभाव संपून गेलेला आहे आणि शिवभाव आपल्या सहज स्थितीमध्ये आहे। आत्मारामाशी तदाकार होऊन शिवभाव राहिलेला आहे। ध्याता, ध्यान आणि ध्येय एकवटलेले आहेत। ध्याता ध्येय स्वरूप झालेला आहे। श्री राम, जय राम, जय जय राम। श्री राम, जय राम, जय जय राम। श्री राम, जय राम, जय जय राम। दृश्यातीत पूर्ण ब्रह्म नित्य निर्विकार परब्रह्म स्थिति जाणिवेचं परिशुद्ध स्वरूप अलिप्त अलक्ष सर्वसाक्ष अचिंत्य श्री राम परम सुख स्वरूप केवल स्वरूप शुद्ध ज्ञान रूप सुख रूप शांत स्वरूप श्री राम नित्य निवांत निर्भय राममयता आपण अनुभवत आहोत. रामरंगी रंगे मन कैची भूक कैची तहान. कैचा राहे देह भाव नुरे दिक्का लासी ठाव. कैची आधी कैची व्याधी अवघी संपली उपाधी. नित्य निवांत निर्भय स्वामी झाला राममय. आपण या नामस्मरणातून आपण आता बाहेर येणार आहोत. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत त्याचा चेहऱ्याला डोळ्याला कपाळाला हलकेच स्पर्श करत नित्य निवांत निर्भय अशा राममय झालेल्या अवस्थेमध्ये आपण हळूहळू डोळे उघडायचे आहेत. हरी 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 स्वामीजी स्वामीजी नारायण प्रभु. हरी हरी हरी. मला आनंद होतो की जे साधनेचं बीज स्वामी स्वरूपानंदांनी रोवलं, स्वामी माधवनाथांनी त्याची जोपासना केली, ते साधक विश्वरूपी वृक्षाच्या योगाने चांगलं फळा फुलाला आलेलं आहे. अतिशय रमून जाऊन केल्या जाणाऱ्या साधना हा हा त्याचाच पुरावा आहे असं मला वाटतं. आपण साधना करावी, आत्मरंगामध्ये रंगून जावं, विवेक करावा, देहभाव सोडावा, आत्मभावाचा अंगीकार करावा, याखेरीज अन्य तसं म्हटलं तर काहीच करण्यासारखं नाही. आपली जी काही नित्याची कर्म आहेत ती नित्याची कर्म देखील बोधासहित करण्याचा प्रयत्न करावा. असं करता करता मानवी जीवन हे धन्य होत राहतं. धन्य होतं याचाही अर्थ शांती समाधानाला प्राप्त होतं. भयाला ओलांडतं. या संसारावर जो अतिशय सत्य आहे असं आपल्याला वाटतं त्याच्यावरचा विश्वास जाऊन परमात्मा एक सत्य स्वरूप आहे असा विश्वास दृढ होतो. हे तुमचं आमचं सद्गुरु कृपेने व्हावं अशी सदिच्छा शुभकामना मी व्यक्त करतो. हरिओम तत्सत. हरी हरी.